नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयांतल्या 3 पाकिस्तानी नागरिकांक 27 एप्रील मेरेन देश सोडचो पडटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. पहलगामच्या आतंकवादी हल्ल्याचो आयज मडगांवां गोवा मुस्लीम फोरम ह्या संघटनेन निशेध केलो. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचे फाटभुंयेर केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांणी आयज सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांकडेन उलोवप करून तांकां आपआपल्या राज्यांतल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांक बेगोबेग पाकिस्तानांत परत धाडपाची पावलां उबारपाक सांगल्यात. गोंयच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार आधारीत फ्लाय 91 ह्या प्रादेशीक विमान सेवेन येवपी गिमाळ्यान सप्तकभरांत 150 मेरेन उड्डाण वाडोवपाची येवजण आंखल्या. आनी उच्च शिक्षण संचालनालया खाला येवपी शासकीय आनी अनुदानीत महाविद्यालयांची पयले वर्स ऑनलायन प्रवेश प्रक्रिया 11 एप्रील सावन सुरू जाल्या. अर्ज करपाची निमाणी तारीख 30 एप्रीलाक आसा. पुराय खबरो. गोंयांत सध्या 3 पाकिस्तानी नागरीक अल्प काळाच्या विजाचेर आसात, जाल्यार 17 पाकिस्तानी नागरीक दीर्घकालीन विजाचेर आसात. अल्प काळाच्या विजाचेर आशिल्ल्या 3 नागरिकांक 27 एप्रील मेरेन देश सोडचो पडटलो, जाल्यार हेर 17 नागरिकांचेर पुलिसांची खर नदर आसतली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशा उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मंत्रालयान उचेल्या पावड्याचेर सुरक्षेविशी बसका घेतली. पहलगाम हल्ल्याच्या फाटभुंयेर राज्यांत खर सुरक्षा उपायांची कारवाय जातली अशें मुखेलमंत्र्यांनी स्पष्ट केला.
गोंयांत 3 पाकिस्तानी विजा घेऊन आशिल्ले, तिघाय जाणांक मेसेज ऑलरेडी म्हणजे कालूच गेल्ली आसा की तांच्यांनी तांच्या ह्या प्रमाणे 26 तारीख किंवा 27 तारखे पर्यंत देश सोडून वचपाक जाय म्हणून. लाँग टर्म विजाचेर रावपी ऑलमोस्ट 17 जाण लोक जे लाँग टर्म विजा घेऊन रावतात, तांची 5 वर्सांची अशी विजा आसतली, ताचेर सरकार तांकां मॉनिटर.
पहलगामच्या आतंकवादी हल्ल्याचो आयज मडगांवां गोवा मुस्लीम फोरम ह्या संघटनेन निशेध केलो. आतंकवाद्यात कसलोच धर्म लागना, खर बंदोबस्त आसतना हो हल्लो कसो जालो हाची चौकशी जावपाची गरज आसा. इस्लाम धर्म कोणाचो जीव घेवपाक शिकयना, जीव वाटोवपाक शिकयता. काश्मीरी मुस्लिमांनी पर्यटकांक मजत करीत हे दाखोवन दिले अशें सामाजीक कार्यकर्ते अझीम शेख हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. दक्षिण गोंय जिल्हाधिकारी कार्यालया लागसार गोवा मुस्लीम फोरम हे संघटने वतीन पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचो निषेध केलो. या वेळार अझीम शेख हांणी सांगले, पहलगाम पर्यटना खातीर गेल्ल्या पर्यटकांचेर दहशतवादी हल्लो केलो, थंय मरण आयिल्ल्यांक आर्गां ओपून ह्या हल्ल्याचो आमी निषेध करतात. आतंकाक धर्म नासता, खरो मुसलमान केन्नाच आतंकवादी जावंक शकना. मुसलमान सगळ्यांक वांगडा घेऊन मुखार सरता. जाणी हल्लो केलो ते फकत नावाचे मुसलमान आशिल्ले. इस्लाम कोणाकूच मारपाक शिकयना. जंय हो हल्लो जालो त्या भागांत जायत्या काश्मीरातल्या लोकांनी जाय तितली मजत केल्या. काश्मीरातल्या मुसलमानांनी जे मनीसपण दाखयलां ते इस्लाम धर्म शिकयता, हाका लागून ह्या विशयावेल्यान चुकीचो प्रचार करचो न्हय. हल्लो जालो थंय आतंकवादी शस्त्रासयत कशे पावले हाची खोलायेन चौकशी जावपाक जाय अशी मागणी तांणी केली. ह्या वेळार अशरफ पांडियाल हांचे उलोवप जाले. भारताची एकता आनी अखंडता कायम उरचे खातीर सगळ्यांनी एकवटीन यत्न करचो उलो तांणी मारलो. इतले मजगती काल सांजे वेळा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आनी भारतीय जनता युवा मोर्चा ह्या संघटनांनी मडगांवच्या पालिके मुखार उबे रावन ह्या हल्ल्याचो निषेध केलो. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी ह्या मिरवणुकेन वांटो घेतिल्लो. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचे फाटभुंयेर भारतान पाकिस्तानी नागरिकांक दिल्ले विजा रद्द केल्या उपरांत आतां केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज सगळ्या मुखेलमंत्र्यांकडेन उलोवप करून तांकां आपआपल्या राज्यांतल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांची वळख करपाक सांगला. तशेंच तांकां बेगोबेग पाकिस्तानांत परत धाडपाची पावलां उबारपाक मंत्री शहा हांणी मुखेलमंत्र्यांक सांगला. गोंयच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार आधारीत फ्लाय 91 ही प्रादेशीक विमानसेवा सध्या सप्तकभरांत 100 परस चड उड्डाण करता. येवपी गिमाळ्यान हो आंकडो 150 मेरेन वाडोवपाची येवजण विमान सेवेन आंखल्या अशें फ्लाय 91चे वेवस्थापकीय संचालक आनी मुखेल कार्यकारी अधिकारी मनोज चक्को हांणी सांगलें. फ्लाय 91 मार्च 2025 वर्सा विमान सेवेचे एक वर्स पुराय केला. या काळात 3500 परस चढ उड्डाण करीत सुमार 1.7 लाख प्रवाशांनी फ्लाय 91 प्रवास अनुभवलो. सेवा सुरू झाल्ल्या कंपनीक दरेका सप्तकात नेमान 100 उड्डाणाची यशस्वी अंमलबजावणी केल्या. वेळापत्रकूय पाळले. आता गिमाळ्या प्रवासाचे वाढपी मागणे खातीर 150 परस चढ उड्डाणाची तयारी केल्या. फ्लाय 91 तिसरे ATR 72-600 विमानाचो आता अधिकृतपणान फ्लायटान आसपाव जाला. जाल्यार चवथे विमान रोखडेच दाखल जातले. नव्या उपक्रमाच्या रुपान फ्लाय 91 उड्डाण मजगती गरम जेवण आणि कोल्ड्रिंक्साची प्री बुकींग सेवा सुरू केल्या. ही सेवा दिवपी मोजक्या प्रादेशिक ATR ऑपरेटर्स मधले हे एक जावपाचो मान फ्लाय 91 मेळ्ळा अशें फ्लाय 91 वेवस्थापकीय संचालक आनी मुखेल कार्यकारी अधिकारी मनोज चको हांणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. उच्च शिक्षण संचालनालया खाला येवपी सरकारी आनी अनुदानीत महाविद्यालयांची पयले वर्स ऑनलायन प्रवेश प्रक्रिया 11 एप्रील सावन सुरू जाल्या. अर्ज करपाची निमाणी तारीख 30 एप्रिलाक आसा. आतां मेरेन समर्थ पोर्टलार 9000 अर्ज मेळ्ळ्यात अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ महादेव गावस हांणी दिली. 30 परस चड पदवीपूर्व कार्यवळीचो आसपाव आशिल्ले हे प्रवेश प्रक्रियेन राज्यातल्या सुमार 40 महाविद्यालयांनी वांटो घेतला. अर्ज करपाची निमाणी तारीख 30 एप्रील आसा. विद्यार्थ्यांनी चड माहिती खातीर आनी ताचे अर्ज वेळार सादर करपाक उच्च शिक्षण संचालनालय गोंयच्या संकेतथळार आनी समर्थ पोर्टलाक भेट दिवपाचो उलोय डॉ गांवस हांणी मारलो. BA/BEd प्रवेश प्रक्रिया 25 एप्रील सावन सुरू जाल्या. ही प्रवेश प्रक्रिया 6 मे मेरेन समर्थ पोर्टलार चलतली. हे खातीर उमेदवारान गोवा विद्यापीठान घेतिल्ल्या GU 8 2025 हे परिक्षेन मेळिल्ले गूण ऑनलायन अर्जान नमूद करप गरजेचे आसतले. हे गूण नमूद करिना जाल्यार अर्ज प्रवेशा खातीर विचार करचे ना अशी माहिती डॉ गावस हांणी दिली. गोंयच्या शेतकी खात्यान 2024-25 ह्या वर्सा दक्षिण गोंयांतल्या 37,685 शेतकारांक 24,26,00,000 रुपयाचे अनुदान वाटला अशी माहिती शेतकी खात्यान दिल्या. वेगवेगळ्या येवजणा खाला हे अनुदान दिला अशी माहिती सुत्रांनी दिली. फाटल्या वर्सा 663 शेतकारांक यंत्रां खरेदी करपाक 93,51,000 रुपया शिंपणावळ आनी बागायती खातीर 1,092 शेतकारांक 2,02,00,000 रुपया शेतकारांक मुळावी मजत म्हूण 1,87,00,000 रुपया बियाणे खरेदी करपाक 5,629 शेतकारांक 51,47,000 रुपया जाल्यार वयो बांदपा खातीर 153 शेतकारांक 35,50,000 रुपयाची मजत दिल्या अशी माहिती दक्षिण गोंयचे शेतकी अधिकारी राजेश प्रभुदेसाय हांणी दिली. याखेरीज 6,101 बागायतदारांक नाल्ल तांदूळ आनी काजू उत्पादनाचेर आधारभूत मोल दिला अशें प्रभुदेसाय हांणी सांगले. फोंडेच्या शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेचो अंदूचो साहित्य पुरस्कार प्रदान सुवाळो आयतारा 27 एप्रिलाक जातलो. थ्रिफ्ट सोसायटी सभाघर फोंडा हांगा सकाळी 9:30 सुरू जावपी ह्या सुवाळ्याक ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यीक प्राध्यापक डॉ अरुण हेबळेकर मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावतले. ह्या वर्साचो माधवी देसाई स्मृती शारदा साहित्य सन्मान पुरस्कार अंजली आमोणकर पणजी हांकां फावो जाला. हेर शारदा साहित्य पुरस्काराचे मानकरी ह्या मानकऱ्यांमदी डॉ विभा लाड काणकोण कादंबरी, मुग्धा शेखर बोरकर फोंडा ललित, कविता बोरकर मडगांव काव्य, डॉ रेवा दुभाषी फोंडा संकीर्ण, प्रतिभा कारंजकर फोंडा प्रवास वर्णन, डॉ विद्या प्रभुदेसाई फोंडा संशोधनपर साहित्य, डॉ तरुजा भोसले आणि नंदिनी माजीक परवरी कथा, चित्रा सिरसागर पणजी आणि डॉ नीता तोरणे मिर्ची संपादित साहित्य, सुरेश भट गजल प्रेरणा पुरस्कार सचिन मणेरीकर फोंडा, बाब बोरकर काव्य प्रेरणा पुरस्कार तृप्ती बांदेकर डिचोली हांचो हातून आसपाव आसा अशी माहिती फोंडेच्या शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेचो जाळवणदारांनी दिल्या. परतुनीक फावट मुखेल खबरो. गोंयातल्या 3 पाकिस्तानी नागरिकांक 27 एप्रील मेरेन देश सोडचो पडटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. पहलगामच्या आतंकवादी हल्ल्याचो आयज मडगांवां गोवा मुस्लीम फोरम ह्या संघटनेन निशेध केलो. पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या फाटभुंयेर केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांकडेन उलोवप करून तांकां आपल्या राज्यांतल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांक बेगोबेग पाकिस्तानांत परत धाडपाची पावलां उबारपाक सांगल्यात. गोंयच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार आधारीत फ्लाय 91 हे प्रादेशीक विमान सेवेन येवपी गिमाळ्यान सप्तकभरांत 150 मेरेन उड्डाणां वाडोवपाची येवजण आंखल्या. उच्च शिक्षण संचालनालया खाला येवपी सरकारी आनी अनुदानीत महाविद्यालयांची पयले वर्स ऑनलायन प्रवेश प्रक्रिया 11 एप्रील सावन सुरू जाल्या. अर्ज भरपाची निमाणी तारीख 30 एप्रील आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें.